कहानियां, हालांकि तू खुशी तू ही परेशानियां, फिर भी